ਤਾ ਪ੍ਰਸਾਦ ਤੋਟਕ ਛੰਦ ਜੈ ਜੰਪਹੁ ਜੁਗਣ ਜੂਹ ਜੁਅੰਗ ਪੈ ਕੰਪਹੁ ਮੇਰ ਪਿਆਲ ਭੁਵੰਗ ਤਪ ਤਾਪਸ ਸਰਬ ਜਲੇਰ ਥਲੰਗ ਤਣ ਉਚਰਤ ਇੰਦ੍ਰ ਕੁਮੇਰ ਬਲੰਗ ਅਣਖੇਦ ਸਰੂਪ ਅਭੇਦ ਅਭਿਅੰਗ ਅਣਖੰਡ ਅਭੂਤਿ ਅਛੇਦ ਛਿਅੰਗ ਅਣਕਾਲ ਅਪਾਲ ਦਿਆਲ ਸੁਅੰਗ ਜੇ ਠਟੀਅੰਗ ਮੇਰੇ ਅਕਾਸ਼ ਭੁਅੰਗ ਅਣਖੰਡ ਅਮੰਡ ਪ੍ਰਚੰਡ ਨਰੰਗ ਜੇ ਰਚੀਅੰਗ ਦੇਵ ਅਦੇਵ ਬਰੰਗ ਸਭ ਕੀਨੀ ਦੀਨ ਜ਼ਮੀਨ ਜਮਾ ਜੇ ਰਚੀਅੰਗ ਸਰਬ ਮਕੀਨ ਮਕਾਂ ਜੇ ਰਾਗਨਾ ਰੂਪਨ ਰੇਖ ਰੁਖੰਗ ਜੇ ਤਾਪਨਾ ਸਾਪਨ ਸੋਕ ਸੁਕੰਗ ਜੇ ਰੋਗਨਾ ਸੋਗਨ ਭੋਗ ਭੁਅੰਗ ਜੇ ਖੇਦਨ ਭੇਦਨ ਛੇਦ ਛਯੰਗ ਜੇ ਜਾਤਨ ਪਾਤਨ ਮਾਤ ਪਿਤੰਗ ਜੇ ਰਚੀਅੰਗ ਛਤਰੀ ਛਤਰ ਛਿਤੰਗ ਜੇ ਰਾਗਨ ਰੇਖਨ ਰੋਗ ਭਣੰਗ ਜੇ ਦੈਖਨ ਦਾਗਨ ਦੋਖ ਗਣੰਗ ਜੇ ਅੰਡਹ ਤੇ ਬ੍ਰਹਿਮੰਡ ਰਚੋ ਦਸ ਚਾਰ ਕਰੀ ਨਵਖੰਡ ਸਚਿਓ ਰਜ ਤਾਮਸ ਤੇਜ ਤੇਜ ਕੀਓ ਅਨਭੋ ਪਦ ਆਪ ਪ੍ਰਚੰਡ ਲਿਓ ਸ੍ਰੇ ਸਿੰਦਰ ਬਿੰਦ ਨਗਿੰਦ ਨਗੰਗ ਸ੍ਰੇ ਜਛ ਗੰਧਰਵ ਫਣਿੰਦ ਭੁਜੰਗ ਰਚ ਦੇਵੇ ਦੇਵੇ ਅਭੇਵ ਨਰੰਗ ਨਰਪਾਲ ਨਿਰਪਾਲ ਕਰਾਲ ਤ੍ਰਿਗੰਗ ਕਈ ਕੀਟ ਪਤੰਗ ਭੁਜੰਗ ਨਰੰਗ ਰਚ ਅੰਡਜ ਸੇਤਜ ਉਤ ਭੁਜੰਗ ਕਈ ਦੇਵੇ ਅਦੇਵ ਸਰਾਧ ਪਿਤੰਗ ਅਨਖੰਡ ਪ੍ਰਤਾਪ ਪ੍ਰਚੰਡ ਗਤੰਗ ਪ੍ਰਭ ਜਾਤਨ ਪਾਤਨ ਜੋਤ ਜੁਤੰਗ ਜੇ ਤਾਤਨ ਮਾਤਨ ਭਰਾਤ ਸੁਤੰਗ ਜੇ ਰੋਗਨ ਸੋਗਨ ਭੋਗ ਭੁਵੰਗ ਜੇ ਜੰਪੈ ਕਿੰਨਰ ਜਛ ਜੁਵੰਗ ਨਰ ਨਾਰਨ ਪੁੰਸਕ ਜਾਹਿ ਕੀਏ ਗਣ ਕਿੰਨਰ ਜਛ ਭੁਜੰਗ ਦੀਏ ਗਜ ਬਾਜਰ ਥਾਦਕ ਪੰਤ ਗਣੰਗ ਪਵ ਭੂਤ ਭਵਿੱਖ ਭਵਾਨ ਤੁਵੰਗ ਜੇ ਅੰਡਜ ਸੇਤਜ ਜੇਰ ਰਜੰਗ ਰਚ ਭੂਮੇ ਅਕਾਸ ਪਤਾਲ ਜਲੰਗ ਰਚ ਪਾਵਕ ਪੌਣ ਪ੍ਰਚੰਡ ਬਲੀ ਬਨ ਜਾਸ ਕੀਓ ਫਲ ਫੂਲ ਕਲੀ ਭੂ ਮੇਰੇ ਅਕਾਸ ਨਿਵਾਸ ਛਿਤੰਗ ਰਚ ਰੋਜ ਇਕਾਦਸ ਚੰਦਰ ਬ੍ਰਤੰਗ ਦੁੱਤ ਚੰਦ ਦਨੀਸੈ ਦੀਪ ਦਈ ਜੇ ਪਾਵਕ ਪੌਣ ਪ੍ਰਚੰਡ ਮਈ ਜੇ ਖੰਡ ਅਖੰਡ ਪ੍ਰਚੰਡ ਕੀਏ ਜੇ ਛਤਰੀ ਉਪਾਏ ਅਪਾਏ ਦੀਏ ਜੇ ਲੋਕ ਚਤੁਰਦਸ ਚਾਰ ਰਚੇ ਨਰ ਗੰਧਰਵ ਦੇਵੇ ਦੇਵ ਸਚੇ ਅਨਧੂਤ ਅਭੂਤ ਅਛੂਤ ਮਤੰਗ ਅਨਗਾਧ ਅਭਿਆਦ ਅਨਾਦ ਗਤੰਗ ਅਖੇਦ ਅਭੇਦ ਅਛੇਦ ਨਰੰਗ ਜੇ ਚਾਰ ਚਤੁਰਦਸ ਚੱਕਰ ਫਿਰੰਗ ਜੇ ਰਾਗ ਨਰੰਗ ਨਰੇਖ ਰੁਗੰਗ ਜੇ ਸੋਗ ਨ ਭੋਗ ਨ ਜੋਗ ਜੁਗੰਗ ਉਹ ਭੰਜਨ ਗੰਜਨ ਆਦਿ ਸਿਰੰਗ ਜੈ ਬੰਦਤ ਦੇਵ ਅਦੇਵ ਨਰੰਗ ਗਣ ਕਿੰਨਰ ਜਛ ਭੁਜੰਗ ਰਚੇ ਮਣ ਮਾਣਕ ਮੋਤੀ ਲਾਲ ਸੁਚੇ ਅਨਭੰਜ ਪ੍ਰਭਾਯਨ ਗੰਜ ਬ੍ਰਤੰਗ ਜੇ ਪਾਰ ਨ ਪਾਵਤ ਪੂਰ ਮਤੰਗ ਅਨਖੰਡ ਸਰੂਪ ਅਡੰਡ ਪ੍ਰਭਾ ਜੈ ਜੰਪਤ ਵੇਦ ਪੁਰਾਣ ਸਭਾ ਜੇ ਵੇਦ ਕਤੇਵ ਅਨੰਤ ਕਹੈ ਜੇ ਭੂਤ ਅਭੂਤ ਨ ਭੇਦ ਲਹੈ ਜੇ ਵੇਦ ਪੁਰਾਣ ਕਤੇਵ ਜਪੈ ਸੁਤ ਸਿੰਧ ਅਧੋ ਮੁਖ ਤਾਪ ਤਪੈ ਕਈ ਕਲਪਨ ਲਓ ਤਪ ਤਾਪ ਕਰੇ ਨਹੀਂ ਨੈਕ ਕਿਰਪਾਨਿਧ ਪਾਨ ਪਰੇ ਜੇ ਫੋਕਟ ਧਰਮ ਸਭੈ ਤਜ ਹੈ ਇੱਕ ਚਿੱਤ ਕਿਰਪਾਨਿਧ ਕੋ ਜਪ ਹੈ ਤੇ ਯਾ ਭਵ ਸਾਗਰ ਕੋ ਤਰ ਹੈ ਭਵ ਭੂਲ ਨ ਦੇਹ ਪੁਨਰ ਧਰ ਹੈ ਇੱਕ ਨਾਮ ਬਿਨਾ ਨਹੀਂ ਕੋਟ ਬ੍ਰਤੀ ਇਮ ਬੇਦੀ ਉਚਾਰਤ ਸਾਰ ਸੁਤੀ ਜੋ ਵਾਰਸ ਕੇ ਚਸਕੇ ਰਸ ਹੈ ਤੇ ਉਹ ਭੂਲ ਨਾ ਕਾਲ ਫੰਦਾ ਫਸ ਹੈ ਤਵ ਪ੍ਰਸਾਦ ਨਰਾਜ ਛੰਦ ਅਗੰਜ ਆਦਿ ਦੇਵ ਹੈ ਅਭੰਜ ਭੰਜ ਜਾਨੀਐ ਅਭੂਤ ਭੂਤ ਹੈ ਸਦਾ ਅਗੰਜ ਗੰਜ ਮਾਨੀਐ ਅਦੇਵ ਦੇਵ ਹੈ ਸਦਾ ਅਭੇਵ ਭੇਵ ਨਾਥ ਹੈ ਸਮਸਤ ਸਿੱਧ ਬ੍ਰਿਧ ਦਾ ਸਦੀਵ ਸਰਬ ਸਾਥ ਹੈ ਅਨਾਥ ਨਾਥ ਨਾਥ ਹੈ ਅਭੰਜ ਭੰਜ ਹੈ ਸਦਾ ਅਗੰਜ ਗੰਜ ਗੰਜ ਹੈ ਸਦੀਵ ਸਿੱਧ ਬ੍ਰਿਧ ਦਾ ਅਨੂਪ ਰੂਪ ਸਰੂਪ ਹੈ ਅਛਿਜ ਤੇਜ ਮਾਨੀਐ ਸਦੀਵ ਸਿੱਧ ਸੁਧ ਦਾ ਪ੍ਰਤਾਪ ਪੱਤਰ ਜਾਨੀਐ ਨ ਰਾਗ ਰੰਗ ਰੂਪ ਹੈ ਨਾ ਰੋਗ ਰਾਗ ਰੇਖ ਹੈ ਅਦੋਖ ਅਦਾਗ ਅਦਗ ਹੈ ਅਭੂਤ ਭਰਮ ਅਭੇਖ ਹੈ ਨ ਤਾਤ ਮਾਤ ਜਾਤ ਹੈ ਨ ਪਾਤ ਚਿਹਨ ਵਰਨ ਹੈ ਅਦੇਖ ਅਸੇਖ ਅਭੇਖ ਹੈ ਸਦੀਵ ਬਿਸਭਰਨ ਹੈ ਬਿਸੁੰਬਰ ਬਿਸੁਨਾਥ ਹੈ ਬਿਸੇਖ ਬਿਸਵ ਭਰਨ ਹੈ ਜਿਮੀ ਜਮਾਨ ਕੇ ਬਿਖੈ ਸਦੀਵ ਕਰਮ ਭਰਮ ਹੈ ਅਦਵੈਖ ਹੈ ਅਭੇਖ ਹੈ ਅਲੇਖ ਨਾਥ ਜਾਨੀਐ ਸਦੀਵ ਸਰਬ ਠੌਰ ਮੈਂ ਬਿਸੇਖ ਆਨ ਮਾਨੀਐ ਨ ਜੰਤਰ ਮੈਂ ਨ ਤੰਤਰ ਮੈਂ ਨ ਮੰਤਰ ਬਸ ਆਵਈ ਪੁਰਾਣ ਓ ਕੁਰਾਨ ਨੇਤ ਨੇਤ ਕੈ ਬਤਾਵਈ ਨ ਕਰਮ ਮੈਂ ਨ ਧਰਮ ਮੈਂ ਨ ਭਰਮ ਮੈਂ ਬਤਾਈਐ ਅਗੰਜ ਆਦਿ ਦੇਵ ਹੈ ਕਹੋ ਸੋ ਕੈਸ ਪਾਈਐ ਜਿਮੀ ਜਮਾਨ ਕੇ ਬਿਖੈ ਸਮਸਤ ਇੱਕ ਜੋਤ ਹੈ ਨ ਘਾਟ ਹੈ ਨ ਬਾੜ ਹੈ ਨ ਘਾਟ ਬਾੜ ਹੋਤ ਹੈ ਨ ਹਾਨ ਹੈ ਨ ਬਾਨ ਹੈ ਸਮਾਨ ਰੂਪ ਜਾਨੀਐ ਮਕੀਨ ਔ ਮਕਾਨ ਅਪ੍ਰਮਾਨ ਤੇਜ ਮਾਨੀਐ ਨ ਦੇਹ ਹੈ ਨ ਗੇਹ ਹੈ ਨ ਜਾਤ ਹੈ ਨ ਪਾਤ ਹੈ ਨ ਮੰਤਰ ਹੈ ਨ ਮਿੱਤਰ ਹੈ ਨ ਤਾਤ ਹੈ ਨ ਮਾਤ ਹੈ ਨ ਅੰਗ ਹੈ ਨ ਰੰਗ ਹੈ ਨ ਸੰਗ ਹੈ ਨ ਸਾਥ ਹੈ ਨ ਦੋਖ ਹੈ ਨ ਦਾਗ ਹੈ ਨ ਦਵੈਖ ਹੈ ਨ ਦੇਹ ਹੈ ਨ ਸਿੰਘ ਹੈ ਨ ਸਿਆਰ ਹੈ ਨ ਰਾਉ ਹੈ ਨ ਰੰਕ ਹੈ ਨ ਮਾਨ ਹੈ ਨ ਮੌਤ ਹੈ ਨ ਸਾਕ ਹੈ ਨ ਸੰਕ ਹੈ ਨ ਜਛ ਹੈ ਨ ਗੰਧਰਵ ਹੈ ਨ ਨਰ ਹੈ ਨ ਨਾਰ है, न चोर है, न साह है, न साह को कुमार है, न नेह है, न गेह है, न देह को बनाओ है, न छाल है, न छिद्र है, न छाल को मिलाओ है, न जंत्र है, न मंत्र है, न तंत्र को स्वरूप है, न राग है, न रंग है, न रेख है, न रूप है, न जंत्र है, न मंत्र है, न तंत्र को बनाओ है, न छाल है, न छिद्र है, न छाया को मिलाओ है, न राग है, न रंग है, न रूप है, न रेख है, न कर्म है, न धर्म है, या जन्म है, या भेख है, न तात है, न मात है, या ख्याल खंड रूप है, अछेद है, या भेद है, न रंक है, न पूप है, परे है, पवित्र है, पुनीत है, पुराण है, अगंज है, या पंज है, करीम है, कुरान है, अकाल है, या पाल है, ख्याल है, अखंड है, न रोग है, न सोग है, न भेद है, न पंड है, न अंग है, न रंग है, न संग है, न साथ है, प्रिया है, पवित्र है, पुनीत है, प्रमाथ है, न सीत है, न सोच है, न क्राम है, न काम है, न लोभ है, न मोह है, न क्रोध है, न काम है, न देव है, न दैत है, न नरक को स्वरूप है, न छल है, न छिद्र है, न छिद्र की विभूत है, न काम है, न क्रोध है, न लोभ है, न मोह है, न द्वैक है, न पेख है, न द्वी है, न द्रोह है, न काल है, न बाल है, सदीव दयाल रूप है, अगंज है, या पंज है, या परम है, या भूत है, अछेद छेद है, सदा या गंज 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 है, अपूत अपेख है, बलिया रूप राग रंग है, न द्वैक है, न पेख है, न काम क्रोध कर्म है, न जात है, न पात है, न चित्र चिन्ह वर्ण है, बेअंत है, अनंत तेज जानी है, अपूम अपिज है, सदा या छिज तेज मानी है, न आध है, न व्याध है, अगाध रूप लेखी है, अधोक है, अदाग है, अक्षय प्रताप पेखी है, न कर्म है, न परम है, न धर्म को प्रभाव है, न जंत्र है, न तंत्र है, न मंत्र को रलाव है, न छल है, न छिद्र है, न छिद्र को स्वरूप है, अपंग है, अनंग है, या गंज सी विभूत है, न काम है, न क्रोध है, न लोभ मोहकार है, न आध है, न गाध है, न व्याध को विचार है, न रंग राग रूप है, न रूप रेख रार है, न हाव है, न पाव है, न दाव को प्रकार है, गजाधपी नराधपी करंत सेव है सदा, सितस्पति तपस्पति वनस्पति जपस्सदा, अगस्त याद जे बड़े तपस्तपी बिसेखिये, बेअंत 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 को करंत पाठ पेखिये, अगाध आद देव की अनाद बात मानिए, न जात पात मंत्र मित्र सत्र स्नेह जानिए, सदीव सर्वलोक के कृपाल ख्याल मै रहे, तुरंत द्रोह देह के अनंत भांत सोद है, तव प्रसाद रुआमल छंद रूप राग ना रेख रंग ना जन्म मरण विहीन, आदनाथ अगाध पुरख स्वधर्म कर्म प्रवीण, जंत्र मंत्र न तंत्र जाको आद पुरख अपार, हस्त कीट बिखै वसे सब ठौर में निर्धार, जात पात न तात जाको मंत्र मास ना मित्र, सर्व ठौर बिखै रम्यो जे चक्र चिन्ह न चित्र, आद देव उदार मूर्त अगाध नाथ अनंत, आद अंत ना जानिए अभिखाद देव दुरंत, देव पेव ना जानही जे मर्म भेद कतेब, सन के औ सन के सनंदन पावही न हसेब, जाच किन्नर मच्छ मानस मुर्ग उर्ग अपार, नेत नेत पुकार ही शिव सक्र औ मुख चार, सर्व शब्द पतार के तर जाप ही जे जाप, आद देव अगाध तेज अनाद मूर्त अताप, जंत्र मंत्र न आवई कर तंत्र मंत्र ना कीन, सर्व ठौर रहो विराज तिराज राज प्रमीन, जाच गंधर्व देव दानो न ब्रह्म क्षत्रियन माहे, वैसनं के बिखै विराजे शूद्र भी वह नाहे, गुड़ गौड़ न पील पी कर ब्रह्म शेख स्वरूप, रात दिवस न मध्य उर्द न भूमि आकाश अनूप, जात जन्म न काल कर्म न धर्म कर्म विहीन, तीर्थ यात्रना देव पूजा गौर के न अधीन, सर्व सप्त पतार के तर जानिए जह ज्योत, शेष नाम सहंस फन नह नेत पूर्ण होत, सोध सोध हटे सभय सर्व विरोध दानव सर्व, गाय गाय हटे गंधर्व गवाय किन्नर गर्भ, पड़त पड़त थके महाकब गर्त गाड़े अनंत, हार हार कहो सभु मिले नाम नाम दुरंत, वेद भेद ना पायो लखियो न सेवक तेब, देव दानो मूढ़ मानो जाच न जाने जेब, भूत पब भवान भूपत आद नाथ अनाथ, अग्न बाय जले थले में सर्व ठौर निवास, देह गेह ना नेह स्नेह अबेह नाथ अजीत, सर्व गंजन सर्व पंजन सर्वते अनभीत, सर्व कर्ता सर्व हता सर्व दयाल द्वैख, चक्र चहन ना वर्ण जाको, जात पांत ना पेख, रूप रेख ना रंग जाको, राग रूप ना रंग, सर्वलायक सर्वकायक सर्वते अनपंग, सर्वदाता सर्वज्ञाता सर्व को प्रतपाल, दीन बंध दयाल स्वामी आद देव अपाल, दीन बंध प्रवीण श्रीपत सर्व को करतार, वर्ण चहन ना चक्र जाको चक्र चहन आकार, जात पात ना गोत्र गाथा रूप रेख ना वर्ण, सर्वदाता सर्वज्ञाता सर्व पुव को परन, दुष्ट गंजन सत्र भंजन परम पुरख प्रमाथ, दुष्ट हरता सृष्ट करता जगत में जह गाथ, भूत पब भविख पवान प्रमाण देव अगंज, आद अंत अनाद श्रीपत परम पुरख अपंज, धर्म के अन कर्म जेतक कीन तौन बसार, देव अदेव गंधर्व किन्नर मछ कछ अपार, भूमि आकाश जले थले महे मानिए जेह नाम, दुष्ट हरता पुष्ट करता सृष्ट हरता काम, दुष्ट हरना सृष्ट करना दयाल लाल गोविंद, मित्र पालक सत्र कालक दीन दयाल मुकंद, अघौडंडन दुष्ट खंडन काल हूं के काल, दुष्ट हरणं पुष्ट करणं सर्व के प्रतिपाल, सर्वकर्ता सर्वहर्ता सर्व के अनकाम, सर्व खंडन सर्व दंडन सर्व के निज पाम, सर्व पुगता सर्व जुगता सर्व कर्म प्रमीन, सर्व खंडन सर्व दंडन सर्व कर्म अधीन, सर्व सिमृतन सर्व शास्त्रन सर्व वेद विचार, दुष्ट हरता विश्वभरता आद रूप अपार, दुष्ट दंडन पुष्ट खंडन आद देव अखंड, भूमि आकाश जले थले महे जपत जाप अमंड, सृष्टि चार विचार जेते जानिए सब चार, आद देव अपार श्रीपत दुष्ट पुष्ट प्रहार, अन्नदाता ज्ञान ज्ञाता सर्वमान महिंद्र, वेद व्यास करे कई दिन कोट इंद्र उप इंद्र, जन्म जाता कर्म ज्ञाता धर्म चार विचार, वेद भेव ना पावई शिव रुद्रियो मुख चार, कोट इंद्रियो पिंद्र व्यास सनक सनत कुमार, गाय गाय थके सबै गुण चक्रत भे मुख चार, आदि अंत ना मध्य जांको भूत पब पवान, सद्दुआपर तृतीय कल युग चत्र काल प्रधान, त्याय त्याय थके महामुन गाय गंधर्व अपार, हार हार थके सभय नहीं पाई है तेह पार, नारद आदि कवेद व्यासक मुन महान अनंत, त्याय त्याय थके सभय कर कोट कष्ट दुरंत, गाय गाय थके गंधर्व नाच्य पछरी अपार, सोध सोध थके महासुर पायो नह पार, तव प्रसाद दोहरा एक समय श्री आत्मा, उचर्यो मत्स्यो बैन सब प्रताप जगदीश को कहो सकल विद तैन, दोहरा को आत्मा स्वरूप है कहा सृष्ट को विचार, कौन धर्म को कर्म है कहो सकल विस्तार, दोहरा कह जीत कह मरण है कवन सुर्ग कह नरक, को सुघड़ा को मूढ़ता कहा तर्क अवतर्क, दोहरा को निंदा जस है कवन कवन पाप कह धर्म, कवन जोग को भोग है कवन कर्म अपकर्म, दोहरा कहो सुश्रम का शोक है दम को कहा कहंत, को सूरा दाता कवन कहो तंत को मंत, दोहरा कहा रंक राजा कवन हर्ख सोग है कवन, को रोगी रागी कवन कहो तत् मोह तवन, दोहरा कवन रिष्ट को पुष्ट है कहा सृष्ट को विचार, कवन सृष्ट को पृष्ट है कहो सकल विस्तार, दोहरा कहा कर्म को कर्म है कहा परम को नाश, कहा चितन की चेष्टा कहा चेत प्रकाश, दोहरा कहा नेम संयम कहा कहा ज्ञान अज्ञान, को रोगी सोगी कवन कहा धर्म की हान, दोहरा को सूरा सुंदर कवन कहा जोग को सार, को दाता ज्ञानी कवन कहो विचार अभिचार, तव प्रसाद दीर्घ त्रिपंगी छंद दुर्जन दल दंडन असुर बेहंडन, दुष्ट निकंदन आदवृते चछरासुर मारण पति उदाहरण, नरक निवारण गुण गते अच्छे अखंडे तेज प्रचंडे खंडे दुंडे अलखमते, जय जय हो सी महखासुर मर्दन रम कपर्दन छत्र छिते, आसुरी बिहंडन दुष्ट निकंदन पुष्टियु दंडन रूपयते, चंडासुर चंडन मुंड बिहंडन तूम्र विध्वंसन महखमते, दानव प्रहारण नरक निवारण अधमी उदाहरण ऊर्ध्य अधे, जय जय हो सी महखासुर मर्दन रम कपर्दन आदवृते, ಡಾವರು ಡವಂಕೆ ಬಬರ್ ಬವಂಕೆ ಪುಜಾಫರಂಕೆ ತೇಜ ಬರಂ ಲಂಕುಡಿಯಾ ಫಾಂದೆ ಆಯುಧ ಬಾಂಧೆ ಸೈನ್ ಬಿಮರ್ದನ ಕಾಲ ಸುರಂ ಅಷ್ಟಾಯದ ಚಮಕೆ ಭೂಖಣ ದಮಕೆ ಅತ್ಸತ್ ಚಮಕೆ ಫುಂಕ ಫನಂ ಜಯ ಜಯ ಹೋ ಸೀಮಯ ಖಾಸುರ ಮರ್ದನ ರಮ ಕಪರ್ದನ ದೈತ್ ಗಿಣಂ ಚಂಡಾಸುರ ಚಂಡನ ಮುಂಡ ಬಿಮುಂಡನ ಖಂಡ ಅಖಂಡನ ಖೂನ ಖಿತೆ ದಾಮನಿ ದಮಂಕಣ ತುಜಾ ಫರಂಕಣ ಫಣಿ ಫುಂಕಾರಣ ಜೋಧ ಜಿತೆ ಸರ್ತಾರ ಬಿಬರ್ಖಣ ದುಷ್ಟ ಪ್ರಕರ್ಖಣ ಪುಷ್ಟ ಪ್ರಹರ್ಖಣ ದುಷ್ಟ ಮತೆ ಜಯ ಜಯ ಹೋ ಸೀಮಯ ಖಾಸುರ ಮರ್ದನ ಭೂಮಿಯ ಕಾಸ್ತಲ ಉರ್ಧಯಧೆ ದಾಮನಿ ಪ್ರಹಾಸನ ಸೋ ಛಬ ನಿವಾಸನ ಸೃಷ್ಟ ಪ್ರಕಾಶನ ಗೂಢಗತೆ ರಕ್ತಾಸುರ ಯಾಚನ ಜೋದ್ಧ ಪ್ರಮಾಚನ ನಿರ್ದಯ ನರಾಚನ ಧರ್ಮ ಮೃತೆ ಶ್ರೋಣಂತಿಯ ಚಿಂತಿ ಅನಲ ಬಿವಂತಿ ಜೋಗ ಜಯಂತಿ ಖಡ್ಗ ತರೆ ಜಯ ಜಯ ಹೋ ಸೀಮಹ ಖಾಸುರ ಮರ್ದನ ಪಾಪ ಬಿನಾಸನ ಧರ್ಮ ಕರೆ ಅಗ್ ಓಗ ನಿವಾರಣ ದುಷ್ಟ ಪ್ರಜಾರಣ ಸೃಷ್ಟಿ ಉಬಾರಣ ಶುದ್ಧ ಮತೆ ಫಣಿಯರ್ ಫುಂಕಾರಣ ಬಾಘ ಬಕಾರಣ ಶಸ್ತ್ರ ಪ್ರಹಾರಣ ಸಾಧ ಮತೆ ಸಹಸಿ ಸನಾಹನ ಅಷ್ಟ ಪ್ರಬಾಹನ ಬೋಲ ನಿಬಾಹನ ತೇಜ ತುಲಂ ಜಯ ಜಯ ಹೋ ಸೀಮಯ ಖಾಸುರ ಮರ್ದನ ಭೂಮಿಯ ಕಾಸ ಪತಾಲ ಜಲಂ ಚಾಚರ್ ಚಮಕಾರಣ ಚಿಚ್ಚುರು ಹಾರಣ ತೂಮ ತುಂಕಾರಣ ದ್ರಪ ಮಥೆ ದಾಢವಿ ಪ್ರದಂತೆ ಜೋಗ ಜಯಂತೆ ಮನಜ ಮಥಂತೆ ಗೂಢ ಕಥೆ ಕರಂ ಪ್ರಣಾಸನ ಚಂದ ಪ್ರಕಾಶನ ಸೂರ್ಯ ಪ್ರತೇಜನ ಅಷ್ಟ ಪುಜೆ ಜಯ ಜಯ ಹೋ ಸೀಮಯ ಖಾಸುರ ಮರ್ದನ ಪರಮ ಬಿನಾಸನ ಧರ್ಮ ತುಜೆ ಕುಂಗರು ಕಮಂಕಣ ಶಾಸ್ತ್ರ ಚಮಂಕಣ ಫಣಿಯರ ಫುಂಕಾರಣ ಧರ್ಮ ತುಜೆ ಅಷ್ಟಾಟ್ ಪ್ರಹಾಸನ ಸೃಷ್ಟ ನಿವಾಸನ ದುಷ್ಟ ಪ್ರಣಾಸನ ಚಕ್ರಗತೆ ಕೇಸರಿ ಪ್ರವಾಹೆ ಶುದ್ಧ ಸನಾಹೆ ಅಗಮಯಥಾಹೆ ಏಕ ವೃತೆ ಜಯ ಜಯ ಹೋ ಸೀಮಯ ಖಾಸುರ ಮರ್ದನ ಯಾದ ಕುಮಾರಿ ಅಗಾಧ ವೃತೆ ಸ್ವರ ನರ್ಮನ ಬಂಧನ ದುಷ್ಟ ನಿಕಂದನ ಪೃಷ್ಠ ಬಿನಾಸನ ಮೃತ ಮಥೆ ಕಾವರು ಕುಮಾರೇ ಅದಮಿ ಉಧಾರೆ ನರ್ಕ ನಿವಾರೆ ಯಾದ ಕಥೆ ಕಿಂಕಣಿ ಪ್ರಸೋಹಣ ಸ್ವರ ನರಮೋಹಣ ಸಿಂಹಾರೋಹಣ ಬಿತಲತಲೆ ಜಯ ಜಯ ಹೋ ಸೀ ಸಭ ಠೋರ್ ನಿವಾಸನ ಬಾಯ ಪತಾಲ ಕಾಸನಲೆ ಸಂಕಟಿ ನಿವಾರಣ ಅದಮಿ ಉದಾಹರಣ ತೇಜ ಪ್ರಕರ್ಖಣ ತುಂದ ತಬೆ ದುಃಖ ದೋಖ ದಹಂತಿ ದ್ವಾಲ ಜಯಂತಿ ಆದಯ ಅನಾದಯ ಗಾದಿಯ ಛೇ ಶುದ್ಧತಾ ಸಮರ್ಪಣ ತರ್ಕ ಬಿತರ್ಕಣ ತಪ್ತ ಪ್ರತಾಪಣ ಜಪತ ಜಿವೇ ಜಯ ಜಯ ಹೋ ಸೀ ಶಸ್ತ್ರ ಪ್ರಕರ್ಖಣ ಆದಿ ಅನೀಲಿ ಅಗಾದಿ ಅಭೇ ಚಂಚಲಾ ಚಖಂಗಿ ಅಲಕ ಪುಜಂಗಿ ತುಂದ ತುರಂಗಣ ತಿಚ್ಛ ಸರೇ ಕರ್ಕಸಾ ಕುಠಾರೇ ನರ್ಕ ನಿವಾರೇ ಅಧಮಿ ಉಧಾರೇ ತೂರ್ ಪುಜೇ ದಾಮನೀ ದಮಂಕೆ ಕೇ ಹರ ಲಂಕೆ ಆದಿ ಅತಂಕೆ ಕ್ರೂರ ಕಥೆ ಜಯ ಜಯ ಹೋ ಸೀ ರಕ್ತಾಸುರ ಖಂಡನ ಸ್ವಂಭ ಚಕ್ರತ ನಿಸ್ವಂಭ ಮಥೆ ಬಾರ್ಜ ಬಿಲೋಚನ ಬ್ರಿತನ್ ಬಿಮೋಚನ ಸೋಚ ಬಿಸೋಚನ ಕೌಚ ಕಸೆ ದಾಮನಿ ಪ್ರಹಾಸೆ ಸುಖ ಸರಣಾಸೆ ಸ್ವಭೃತ್ ಸುಭಾಸೆ ದುಷ್ಟ ಗ್ರಸೆ ಚಂಚಲಾ ಪ್ರಿಯಂಗಿ ಭೇದ ಪ್ರಸಂಗಿ ತೇಜ ತುರಂಗಿ ಖಂಡ ಸುರಂಗ ಜಯ ಜಯ ಹೋ ಸೀಮಯ ಖಾಸುರ ಮರ್ದನ ಆದಿ ಅನಾದಿ ಅಗಾಧುರ್ಧಂಗ ಘಂಟಕಾ ಬಿರಾಜೇ ರುಣ ಚುಣ ಬಾಜೇ ಭ್ರಂಪೇ ಭಾಜೇ ಸುನತ ಸುರಂಗ ಕೋಕಿಲ ಸುನ ಲಾಜೇ ಕಿಲ ಬಿಖ ಭಾಜೇ ಸುಖಿಯು ಪರಾಜೇ ಮಾಧ್ಯುರಂಗ ದುರ್ಜನ ದಲ ದಜ್ಜೇ ಮನ ತನ ರಿಜ್ಜೇ ಸಬೈನ ಭಜ್ಜೇ ರೋಹರಣಂಗ ಜಯ ಜಯ ಹೋ ಸೀಮಯ ಖಾಸುರ ಮರ್ದನ ಚಂಡ ಚಕ್ರತನ ಆದ ಗುರಂಗ ಚಾಚರಿ ಪ್ರಜೋಧನ ದುಷ್ಟ ಬಿರೋಧನ ರೋಸ್ ಅರೋಧನ ಕ್ರೂರ ಬಿರ್ತೆ ತುಮ್ ರಾಸ್ ಬಿಧುಂಸನ್ ಪ್ರಲಯ ಪ್ರಜನ್ಸನ್ ಜಾಗ ಬಿಧುಂಸನ್ ಶುದ್ಧ ಮತೆ ಜಾಲಪಾ ಜಯಂತಿ ಸತ್ರ ಮಥಂತಿ ದುಷ್ಟ ಪ್ರದಾಹನ ಗಾಢ ಮತೆ ಜಯ ಜಯ ಹೋ ಸೀಮಯ ಖಾಸುರ ಮರ್ದನ ಆದಿ ಜುಗಾದಿ ಅಗಾಧ ಗತೆ ಖತ್ರಿಯಾಣ ಖತಂಗಿ ಅಭಯ ಭಂಗಿ ಆದಿ ಅನಂಗಿ ಅಗಾಧ ಗತೆ ಬ್ರಿಡಲಾಶ್ ಬಿಹಂಡನ ಚಚ್ಚರ ದಂಡನ ತೇಜ್ ಪ್ರಚಂಡನ ಆದ ವೃತೆ ಸ್ವರ ನರ್ಪತಪಾರಣ ಪತತಿ ಉದಾಹರಣ ದುಷ್ಟ ನಿವಾರಣ ದೋಖ ಹರೆ ಜಯ ಜಯ ಹೋ ಸೀಮಯ ಖಾಸುರ ಮರ್ದನ ವಿಶ್ವ ವಿಧ್ವಂಸನ ಸೃಷ್ಟ ಕರೆ ದಾಮನಿ ಪ್ರಕಾಶೆ ಉನತನ ನಾಸೆ ಜ್ಯೋತ್ ಪ್ರಕಾಶೆ ಅತುಲ ಬಲೆ ದಾನವಿ ಪ್ರಕರ್ಖಣ ಸರ್ವರ ವರ್ಖಣ ದುಷ್ಟ ಪ್ರಧರ್ಖಣ ಬಿತಲ ತಲೆ ಅಷ್ಟಾಯದ ಬಾಹಣ ಬೋಲ ನಿಬಾಹಣ ಸಂತಪನಾಹಣ ಗೂಢಗತೆ ಜಯ ಜಯ ಓ ಸೀಮಯ ಖಾಸುರ ಮರ್ದನ ಆದಯನ ಆದಿ ಅಗಾಧ ವೃತೆ ದುಃಖ ದೋಗ ಪ್ರಪಚ್ಛಣ ಸೇವಕ ರಕ್ಷಣ ಸಂತ ಪ್ರತಕ್ಷಣ ಶುದ್ಧ ಸರೆ ಸಾರಂಗ ಸನಾಹೆ ದುಷ್ಟ ಪ್ರದಾಹೆ ಅರ್ಧ ಲಗಾಹೆ ದೋಖ ಹರೆ ಗಂಜನ್ ಗುಮಾನೆ ಅತುಲ ಪ್ರಮಾನೆ ಸಂತ ಜಮಾನೆ ಆದಿಯಂತೆ ಜಯ ಜಯ ಹೋ ಸೀಮಯ ಖಾಸುರ ಮರ್ದನ ಸಾಧ ಪ್ರದಕ್ಷಣ ದುಷ್ಟ ಹಂತೆ ಕಾರಣ ಕರೀಲಿ ಗರ್ಭ ಗಹೀಲಿ ಜ್ಯೋತ ಜತೀಲಿ ತೊಂದ ಮತೆ ಅಷ್ಟಾಯದ ಚಮಕಣ ಶಸ್ತ್ರ ಚಮಕಣ ದಾಮನ ದಮಕಣೆ ಆದ ವೃತೆ ಡುಕುಡುಕಿ ದಮಂಕೆ ಬಾಘ ಬಬಂಕೆ ಪೂಜಾ ಫರಂಕೆ ಶುದ್ಧ ಗತೆ ಜಯ ಜಯ ಹೋ ಸೀಮಯ ಖಾಸುರ ಮರ್ದನ ಆದ ಜುಗಾದಿ ಅನಾದ ಮತೆ ಚಚರಾಸುರ ಮಾರಣ ನರ್ಕ ನಿವಾರಣ ಪತತಿ ಉದಾಹರಣ ಏಕ ಪಟೆ ಪಾಪಾನ್ ಬಿಹಂಡನ ದುಷ್ಟ ಪ್ರಚಂಡನ ಖಂಡ ಅಖಂಡನ ಕಾಲ ಕಟೆ ಚಂದ್ರಾನನ ಚಾರೆ ನರ್ಕ ನಿವಾರೆ ಪತತಿ ಉಧಾರೆ ಮುಂಡ ಮಥೆ ಜಯ ಜಯ ಹೋ ಸೀಮಯ ಖಾಸುರ ಮರ್ದನ ತುಮ್ರ ಬಿಧುಂಸನ ಆದ ಕಥೆ. ರಕ್ತಾಸುರ ಮರ್ದನ ಚಾಂಡ ಚಕ್ರದನ ದಾನವೇ ಅರ್ಧನ್ ಬಿಡಾಲ ಬಧೆ ಸರ್ತಾರ್ ಬಿಬರ್ಖನ ದುರ್ಜನ ತರ್ಖಣ ಅತುಲ ಅಮರ್ಖಣ ಧರ್ಮ ತುಜೆ ತುಮ್ರಾಶ್ ಬಿಧುಂಸನ ಶ್ರೋಣತ ಚುಂಸನ ಸೊಂಬ ನಪಾತನ ಸೊಂಬ ಮಥೆ ಜಯ ಜಯ ಹೋ ಸೀಮಾ ಖಾಸುರ ಮರ್ದನ ಆದ ಅನಿಲ ಅಗಾಧ ಕಥೆ ತವ ಪ್ರಸಾದ ಪಾಥಡಿ ಛಂದ ತುಮ ಕಹೋ ದೇವ ಸರ್ವಂ ವಿಚಾರ ಜಿಮ ಕಿಯೋ ಆಪ ಕರ್ತೆ ಪಸಾರ ಜದ್ಯಭೂತಿಯನ ಭಯ ಅನಂತ ತೋ ಕಹೋ ಜಥಾಮತ ತ್ರೈಣ ತಂತ ಕರ್ತಾ ಕರೀಮ ಕಾದ್ರ ಕೃಪಾಲ ಅದ್ವಯ ಭೂತಿಯನ ಭಯ ದಯಾಲ ದಾತಾ ದುರಂತ ದುಃಖ ದೋಖ ರಹತ ಜಯ ನೇತ ನೇತ ಸಭ ಭೇದ ಕಹತ ಕೈ ಊಚ ನೀಚ ಕೀನೋ ಬನಾವ ಸಭ ವಾರ ಪಾರ ಜಾ ಕೋ ಪ್ರಭಾವ ಸಭ ಜೀವ ಜಂತ ಜಾನಂತ ಜಾಹೆ ಮನ ಮೂಡ ಕ್ಯೋ ನ ಸೇವಂತ ತಾಹೆ ಕೈ ಮೂಡ ಪತ್ರ ಪೂಜಾ ಕರಂತ ಕೈ ಸಿದ್ಧ ಸಾಧ ಸೂರಜ ಸಿವಂತ ಕೈ ಪಲ್ಟ ಸೂರಜ ಸಿಜದಾ ಕರಾಯ ಪ್ರಭ ಏಕ ರೂಪ ದ್ವ ಕೈ ಲಖಾಯ ಅನ್ ಛಿಜ ತೇಜ ಅನ್ ಭಯ ಪ್ರಕಾಶ ದಾತಾ ತುರಂತ ಅದ್ವಯ ನಾಶ ಸವ ರೋಗ ಸೋಗ ತೇ ರಹಿತ ರೂಪ ಅನ್ ಭಯ ಕಾಲ ಅಕ್ಷ ರೂಪ ಕರುಣಾ ನಿಧಾನ ಕಾಮಲ ಕೃಪಾಲ ದುಃಖ ದೋಖ ಹರ್ತ ದಾತಾ ದಯಾಲ ಅಂಜನ ಬಿಹೀನ ಅನ್ ಪಂಜ ನಾಥ ಜಲ ಥಲ ಪ್ರಭಾವ ಸರ್ವತ ಸಾಥ ಜಯ ಜಾತ ಪಾಂತ ನೈ ಭೇದ ಪರಮ ಜಯ ರಂಗ ರೂಪ ನಹೀ ಏಕ ಧರ್ಮ ಜಯ ಸತ್ರ ಮಿತ್ರ ದೋ ಏಕ ಸಾರ ಅಕ್ಷಯ ಸ್ವರೂಪ ಅಬ ಚಲ ಅಪಾರ ಜಾನಿ ನ ಜಾಯ ಜಯ ರೂಪ ರೇಖ ಕಹ ಬಾಸತಾಸ ಕಹ ಕೌನ ಪೇಖ ಕಹ ನಾಮ ತಾಸ ಹೈ ಕವನ ಜಾತ ಜಯ ಸತ್ರ ಮಿತ್ರ ನಹೀ ಪುತ್ರ ಪ್ರಾತ ಕರುಣಾ ನಿಧಾನ ಕಾರಣ ಸ್ವರೂಪ ಜಯ ಚಕ್ರ ಚಿಹ್ನ ನಹೀ ರಂಗ ರೂಪ ಜಯ ಖೇದ ಭೇದ ನಹೀ ಕರ್ಮ ಕಾಲ ಸಬ ಜೀವ ಜಂತ ಕೀ ಕರ್ತಪಾಲ ಊರ್ಧ್ವಂ ವಿರಹಿತ ಸಿದ್ಧಂ ಸ್ವರೂಪ ಬುದ್ಧಂ ಯಪಾಲ ಜುದ್ಧಂ ಅನೂಪ ಜಯ ರೂಪ ರೇಖ ನಹೀ ರಂಗ ರಾಗ ಅನ್ಛಿಜ ತೇಜ ಅನ್ ಪಿಜಯದಾಗ ಜಲ ಥಲ ಮಹೀಪ ಬನ ತನ ದುರಂತ ಜಯ ನೇತ ನೇತ ನಿಸ್ದಿನಿ ಉಚರಂತ ಪಾಯೋ ನ ಜಾಯ ಜಯ ಪೈರ ಪಾರ ದೀನಾನ ದೋಖ ದಹತಾ ಉದಾರ ಕೈ ಕೋಟ ಇಂದ್ರ ಜಯ ಪಾನಹಾರ ಕೈ ಕೋಟ ರುದ್ರ ಜುಗಿಯಾ ದುವಾರ ಕೈ ಭೇದ ವ್ಯಾಸ ಬ್ರಹ್ಮ ಅನಂತ ಜಯ ನೇತ ನೇತ ನಿಸ್ದಿನಿ ಉಚರಂತ ತವ ಪ್ರಸಾದ ಸ್ವಯ್ಯ ದೀನನ ಕೀಪ್ತ ಪಾಲ ಕರಾಯ ನತ ಸಂತಿಯು ಬಾರ ಗನೀಮ ನಗಾರ ಪಛ ಪಶು ನಗ ನಾಗ ನರಾಧಪ ಸರ್ವ ಸಮಯ ಸಬ ಕೋ ಪ್ರತ ಪಾರ ಪೋಖ್ತ ಹೈ ಜಲ ಮೈ ಥಲ ಮೈ ಪಲ ಮೈ ಕಲ್ಕೆ ನಹಿ ಕರ್ಮ ವಿಚಾರ ದೀನ ದಯಾಲ ದಯಾನಿದ ದೋಖನ ದೇಖತ ಹೈ ಪರ ದೇತ ನಹಾರ ದಾಹತ ಹೈ ದುಖ ದೋಖನ ಕೋ ದಲ ದುಜನ ಕೈ ಪಲ ಮೈ ದಲ ಡಾರ ಖಂಡ ಅಖಂಡ ಪ್ರಚಂಡ ಪಹಾರನ ಪೂರ್ಣ ಪ್ರೇಮ ಕೀ ಪ್ರೀತ ಸಮಾರ ಪಾರ ನ ಪಾಯ ಸಕೈ ಪದ್ಮಾಪತ ಬೇದ ಕತೈ ಬೇ ಅಪೇದಿ ಉಚಾರ ರೋಜಿ ಹಿ ರಾಜ ಬಿಲೋಕತ ರಾಜ ಕರೋಖ ರುಹಾನ ಕಿ ರೋಜಿ ನಟಾರ ಕೀಟ ಪತಂಗ ಕುರಂಗ ಪುಜಂಗಮ ಭೂತ ಪವೇಖ ಪವಾನ ಬನಾಯ ದೇವ ಅದೇವ ಖಪೇ ಹಂಮೇವ ನ ಪೇವ ಲಖ್ಯೋ ಭ್ರಮ ಸ್ಯೋ ಭರಮಾಯ ಬೇದ ಪುರಾಣ ಕತೇಬ ಕುರಾನ ಹಸೇಬ ಥಕೇ ಕರ ಹಾಥ ನ ಆಯ ಪೂರ್ಣ ಪ್ರೇಮ ಪ್ರಭಾವ ಬಿನಾ ಪತ ಸ್ಯೋ ಕಿನ ಶ್ರೀ ಪದ ಮಹಾಪತ ಪಾಯ ಆದೇ ಅನಂತ ಅಗಾಧ ದ್ವೈಖ ಸ್ವಭೂತ ಪವೇಖ ಪವಾನ ಅಭಯ ಹೈ ಅಂತ ಬಿಹೀನ ಅನಾತ್ಮ ಆಪ ಅದಾಗ ಅದೋಖ ಅಛಿದ್ರ ಅಛಯ ಹೈ ಲೋಗನ ಕೇ ಕರ್ತಾ ಹರ್ತಾ ಜಲ ಮೈ ಥಲ ಮೈ ಭರ್ತಾ ಪ್ರಭವಯ ಹೈ ದೀನ ದಯಾಲ ದಯಾಕರ ಶ್ರೀಪತ ಸುಂದರ ಶ್ರೀಪದ ಮಹಾಪತ ಏ ಹೈ ಕಾಮ ನ ಕ್ರೋಧ ನ ಲೋಭ ನ ಮೋಹ ನ ರೋಗ ನ ಸೋಗ ನ ಭೋಗ ನ ಪಯ ಹೈ ದೇಹ ಬಿಹೀನ ಸ್ನೇಹ ಸಭೋತನ ನೇಹ ವಿರಕ್ತ ಅಗೇಹ ಅಛಯ ಹೈ ಜಾನ ಕೋ ದೇತ ಅಜಾನ ಕೋ ದೇತ ಜಮೀನ ಕೋ ದೇತ ಜಮಾನ ಕೋ ದಯ ಹೈ ಕಾಹೆ ಕೋ ಡೋಲತ ಹೈ ತುಮರೀ ಸುಧ ಸುಂದರ ಶ್ರೀ ಪದ ಮಾಪತ ಲಯ ಹೈ ರೋಗನ ತೇ ಅರಸೋಗನ ತೇ ಜಲ ಜೋಗನ ತೇ ಬಹು ಭಾಂತ ಬಚಾವ ಸತ್ರ ಅನೇಕ ಚಲಾವತ ಕಾವ ತೌ ತನ ಏಕ ನ ಲಾಗನ ಪಾವೈ ರಾಖತ ಹೈ ಅಪನೋ ಕರ ದಯ ಕರ ಪಾಪ ಸಂಭೂಹ ನ ಪೇಟ ನ ಪಾವೈ ಔರ್ ಕಿ ಬಾತ ಕಹಾ ಕಹೆ ತೋ ಸೋ ಪೇಟ ಹೀ ಕೇ ಪಟ ಬೀಚ ಬಚಾವೈ ಜಚ ಪುಜಂಗ ಸದಾನವ ದೇವ ಅಪೇವ ತುಮೈ ಸಭ ಹೀ ಕರ ಧ್ಯಾವೈ ಭೂಮಿ ಕಾಸ ಪತಾಲ ರಸಾತಲ ಜಚ ಪುಜಂಗ ಸಭ ಸಿರ ನ್ಯಾವೈ ಪಾಯ ಸಕೇ ನಹೀ ಪಾರ ಪ್ರಭಾಹ ಕೋ ನೇತ ಹೀ ನೇತ ಹೈ ಬೇದ ಬತಾವೈ ಖೋಜ ಥಕೆ ಸಭ ಹೀ ಖುಜಿಯಾ सुरहार परे हरि हाथ न आवे। नारद से चतुरानन से रुम नारक से सब हूँ मिल गायो। वेद कतेब न भेद लख्यो सब हार परे हरि हाथ न आयो। पाए सके नहीं पारि उमापत सिद्ध सनाथ सनंतन त्यायो। ध्यान तरो तेह को मन में जे को अमितोज सभय जग छायो। वेद पुराण कतेब कुरान अपेद नृपान सभय पचहारे। भेद न पाए सक्यो वन भेद को खेद तह अनछेद पुकारे। राग न रूप न रेख न रंग न साक न सोग न संग तिहारे। आदि अनाद अगाद अपेख अद्वैख जप्यो तिन ही कुल तारे। तीर्थ कोट किए स्नान दिए बोदान महामृत तारे। देश फिरो कर पेश तपोधन केस तरे न मिले हर प्यारे। आसन कोट करे अष्टांग तरे बहुन्यास करे मुख कारे। दीन दयाल अकाल भजे बिन अंत को अंत के धाम सिधारे। तव प्रसाद कबित अत्र के चलैया छित्र छत्र के तरैया। छत्रतारियों के छलैया महासत्रन के साल हैं। दान के दिवैया महामान के बढ़ैया। अवसान के दिवैया हैं कटैया जमजाल हैं। युद्ध के जितैया ओ विरुद्ध के मिटैया। महाबुद्ध के दिवैया महामान हूँ के मान हैं। ज्ञान हूँ के ज्ञाता महाबुद्ध ताके दाता देव। काल हूँ के काल महाकाल हूँ के काल हैं। पूर्वी न पार पावे हिंगुला हिमालय त्यावे। गोर घर देसी गुण गावे तेरे नाम है। योगी योग साधे पौन साधना कितेक बांधे। आरब के आरबी आराध तेरे नाम है। फरा के फिरंगी माने कंधारी को रेसी जाने। पश्चिम के पश्चिमी पछाने निज काम है। मराठा मघेले तेरी मानस्यो तपस्या करे। दृढ़ तिलंगी पहचाने धर्म ताम है। बंग के बंगाली फिर हंग के फिरंगा वाली। दिल्ली के दिलवाली तेरी आज्ञा में चलत है। रोह के रोहेले माघ देश के मघेले। वीर बंगसी बुंदेले पाप पुंज को मलत है। गोखा गुण गावे चीन मचीन के शीस न्यावे। तिब्बती त्याय दोख देह के दलत है। जिन्हें तोह त्यायो तिन्हें पूर्ण प्रताप पायो। सर्व तन ताम फल फूल सो फलत है। देव देव तान को सुरेश दानवान को महेश गंग तान को अपेश कहियत है। रंग में रंगीन राग रूप में प्रवीण और काहू पे न दीन साध अधीन कहियत है। पाइये न पार तेज पुंज में अपार सर्व विद्या के उदार है अपार कहियत है। हाथी की पुकार पल पाछे पहुंचतता है। चीटी की चिंगार पहले ही सुनियत है। केते इंद्र द्वार केते ब्रह्मा मुख चार केते कृष्णा अवतार केते राम कहियत है। केते शास्त्र राशि केते सूरज प्रकाशी केते मुंडिया उदासी जोग द्वार दहियत है। केते महादीन केते व्यास से प्रवीण केते कुमेर कुलीन केते जाच कहियत है। करते हैं विचार पैन पूर्ण को पावे पार ताही ते अपार निराधार लहियत है। पूर्ण अवतार निराधार है न पारावार। पाइये न पार पे अपार के बखानी है। अद्वै अविनाशी परम पूर्ण प्रकाशी महारूप हूं के राशि है अनासी कह के मानिए। जंत्र हूं न जात जा की बाप हूं न मायता की। पूर्ण प्रभा की सो छटा के अन मानी है। तेज हूं को तंत्र है के राजसी को जंत्र है के मोहनी को मंत्र है। निजंत्र कह के जानी है। तेज हूं को तार है के राजसी को सार है के शुद्धता को कार है के सिद्धता की सार है। कामना की खान है के साधना की शान है। विरक्तता की बाण है के बुद्ध को उदार है। सुंदर स्वरूप है के पूपन को पूप है के रूप को रूप है को मत को प्रहार है। दीनन को दाता है गनीमन को गार्क है। साधन को रक्षक है गुणन को उपहार है। सिद्ध को स्वरूप है के बुद्ध को विभूत है के क्रोध को अपूत है के अच्छा अविनाशी है। काम को कुनिंदा है के खूबी को दुहिंदा है। गनीमन गरिंदा है के तेज को प्रकाशी है। काल हूं के काल है के सत्रन के साल है के मित्रन को पोखत है के वृद्धता की बासी है। जोग हूं को जंत्र है के तेज हूं को तंत्र है के मोहनी को मंत्र है के पूर्ण प्रकाशी है। रूप को निवास है के बुद्ध को प्रकाश है के सिद्धता को बास है के बुद्ध हूं को कर है। देवन को देव है निरंजन अपेव है। अदेवन को देव है के शुद्धता को सार है। जान को बचैया है, मान को दिवैया है, जमजाल को कटैया है, के कामना को कर है, तेज को प्रचंड है, अखंडन को खंड है, महीपन को मांड है, के स्त्री है ननार है, विश्व को परण है, के आपदा को हरण है, के सुख को कारण है, के तेज को प्रकाश है, पाई है न पार, पारावार हूं को पार जाको, की जित विचार सुविचार को निवास है, हिंगुला हिमालय गावे, हबसी हलबी त्यावे, पूर्वी न पार पावे, आसा ते नास है, देवन को देव महादेव हूं के देव है, निरंजन अपेवनाथ अद्वै अविनाश है, अंजना विहीन है, निरंजन प्रवीण है, के सेव के अधीन है, कटैया जम जाल के, देवन के देव महादेव हूं के देवनाथ, भूम के पुजैया है मोहिया महाबाल के, राजन के राजा महासाज हूं के साजा, महाजोग हूं को जोग है, तरैया द्रुम झाल के, कामना के कार है, के बुद्धता को हार है, के सिद्धता के साथी है, के काल है कुचाल के, छीर कैसी छीरावद, छाछ कैसी छत्रानेर, छपाकर कैसी छब कालिंद्री के कूल के, हंसनी सिसी हारूम हीरा सी हुसैनाबाद, गंगा कैसी तार चली सातो सिंध रूल के, पारासी पलाऊ गढ़ रूपा कैसी रामपुर, सोरासी सुरंगाबाद नीके रही झूल के, चंपा सी चंदेरी कोट चांदनी सी चंदागढ़, कीरत तिहारी रही मालती सी फूल के, फटक सी कैलाश कुमाऊ गढ़ कांसीपुर, सीसा सी सुरंगाबाद नीके सोहियत है, हिमासी हिमालय हर हार सी हलबानेर, हंस कैसी हाजीपुर देखे मोहियत है, चंदन सी चंपावती चंद्रमा सी चंद्रागिर, चांदनी सी चांदागढ़ जोन जोहियत है, गंगा सम गंगधार बकान सी बिलंदावाद, कीरत तिहारी की उजियारी सोहियत है, फरासी फिरंगी फरासी सके दुरंगी, मकरान के मृदंगी तेरे गीत गाइयत है, पखरी कंधारी गोर गखरी गर्देजाचारी, पौन के आहारी तेरो नाम त्याईयत है, पूर्व पलाऊ काम रूपे ओ कमाऊ, सर्व ठौर में बिराजे जहां जहां जाइयत है, पूर्ण प्रतापी जंत्र मंत्र ते अतापी नाथ, कीरत तिहारी को न पार पाइयत है, ताव प्रसाद पाधड़ी छंद अद्वैन आस आसनिय डोल, अद्वैन अंति उपमाय तोल, अच्छा स्वरूप अव्यक्त नाथ, आ जान बाहु सर्वा प्रमाथ, जय तह महीप मन तन प्रफुल्ल, शोभा बसंत जय तह प्रडुल्ल, मन तन दुरंत खग मृग महान, जय तह प्रफुल्ल सुंदर सुजान, फुल तंग प्रफुल्ल लह लहत मोर, सिर टुर जान मन मथे चौर, कुजरत कमाल राजक रहीम, करुणा निदान कामल करीम, जय तह बिलोक तह तह प्रसोह, आ जान बाह अमितोज मोह, रोसं बिरहत करुणा निदान, जय तह प्रफुल्ल सुंदर सुजान, बन तन महीप जल थल महान, जय तह प्रसोह करुणा निधान, जग मगत तेज पूर्ण प्रताप, अंबर जमीन जय जपत जाप, सातो आकाश सातो पतार, बिथर्यो अदृष्ट जय कर्म जार, उस्तत संपूर्ण